आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज मतमोजणी. उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आज पंतप्रधान देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगानं सुरक्षेसह सर्व व्यवस्था सज्ज ठेवली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान झालं. राज्यात सरासरी 68.28% मतदान झाल्याचं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे. सर्वाधिक 74.89% मतदान परभणी इथं तर सर्वात कमी 55.79% इतकं मतदान रत्नागिरीत झालं. उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावं असं आवाहन करत उद्योगांना सर्वतोपरी सहकार्य दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात तौरल इंडिया कंपनीच्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. राज्यात परकीय गुंतवणुकीतून उभ्या राहत असलेल्या उद्योगांची संख्या वाढत असून 75% करार प्रत्यक्षात उतरत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
की यावेळी आम्ही उत्तर महाराष्ट्रातले जे 5 जिल्हे आहेत या 5 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक काढण्यास यशस्वी झालो. जवळपास 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही उत्तर महाराष्ट्राच्या या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी आपण आणली आणि त्यात एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास 11,519 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या नगर जिल्ह्यात होणार आहे, ज्यातनं 18,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 लोकांना रोजगार मिळेल इतक्या मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक या ठिकाणी येते आहे.
उद्योगांसाठी पुढील 5 वीज दर स्थिर ठेवण्याचे किंवा कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. औद्योगिक वसाहतींमध्ये गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, उद्योजकांना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर इथल्या विमानतळाच्या नव्या पॅसेंजर टर्मिनलचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. हे विमानतळ विकासाची भरारी घेणारं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओझर विमानतळाच्या या विस्तारित पॅसेंजर टर्मिनलमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळेल, त्याचबरोबर नाशिकमधील शेतकरी युरोप आणि अमेरिकेतही शेतमालाची निर्यात करू शकतील असं फडणवीस म्हणाले. सुमारे 650 कोटी रुपयांच्या या टर्मिनलच्या नव्या इमारतीमुळे सध्याच्या प्रवासी क्षमतेच्या तिप्पट प्रवासी क्षमता होईल. तीर्थंकरांनी दिलेला अहिंसा, शांती आणि करुणेचा संदेश जैन बांधवांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यातील मालसाणे इथल्या नमोकार तीर्थ इथं केलं. त्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा आणि महामस्तकाभिषेक महोत्सव पार पडला त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या 9व्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम सकाळी 10 विविध प्रसार माध्यमातून प्रसारित होणार आहे. 10वी 12वीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळेचं व्यवस्थापन तसंच विद्यार्थ्यांनी या परीक्षांना आत्मविश्वासानं कसं सामोरं जावं यावर या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे. भाजपातर्फे महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर पदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून अश्विनी लांडगे आणि साहिल केदारी यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल सावंत आणि दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळाचा विचार करता भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान महापालिकेच्या स्थायी समितीसह अन्य विषय समित्यांची निवडणूक येत्या शुक्रवारी होणार आहे. येत्या काही दिवसात एसटीच्या ताफ्यात अत्याधुनिक नवीन 55 आसनी बस जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल केली. या गाड्यांना राजमाता जिजाऊ यांचं नाव दिलं जाणार असून मार्च महिन्यापासून गर्दीच्या मार्गांवर या बसची सेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. या बसगाड्या राज्याची परंपरा आणि अभिमानाचं चालतं बोलतं प्रतीक ठरणार आहेत. या गाड्यांमुळे गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना दिलासा मिळेल असं सरनाईक म्हणाले. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएसह सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 4,186 सदनिकांच्या विक्रीसाठी उद्या दुपारी 12 वाजता पुण्यात संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. 2,58,832 प्राप्त अर्जांपैकी अनामत रक्कम भरलेल्या 2,15,965 अर्जदारांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संत श्री गजानन महाराज यांचा 148वा प्रकट दिन काल शेगावसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विविध विकास कामं सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी महाशिवरात्रीच्या कालावधीतही भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिर संस्थान तसंच प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे. पुण्यातील गिरीकूजन संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या शुक्रवारी 24 दृष्टीहीन मुलामुलींनी राजगड गिर्यारोहण यशस्वीरित्या पूर्ण केलं. संस्थेच्या 28 स्वयंसेवकांनी प्रत्येक सहभागी मुलांची काळजी घेत त्यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे गड चढायला केवळ 1.5 तास लागला. गिर्यारोहणात ही मुलं सर्वसाधारण मुलांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत, त्यांचा उत्साह आणि कौशल्य थक्क करणारं आहे असं आयोजकांनी म्हटलं आहे. गडचिरोली इथं आयोजित कोया कृषी कुंभ 2026 या महोत्सवात काल पाककलातज्ञ विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वात 1,111 किलो नाचणीचा शिरा तयार करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील भरडधान्य विशेषतः नाचणी पिकाचं पोषण मूल्य आणि महत्व राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करणं असा या उपक्रमाचा उद्देश होता. फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या उपक्रमाअंतर्गत किड्स सायक्लोथॉन हा उपक्रम काल नाशिकमध्ये उत्साहात पार पडला. लहान मुलांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण करणं, आरोग्यविषयक जागरूकता वाढवणं तसंच वाहतूक सुरक्षेचं महत्व पटवून देण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिक पोलीस दलातर्फे शस्त्र प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज मतमोजणी. उद्योजकांनी राज्याचे दूत म्हणून काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आज पंतप्रधान देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.